सर।
श्रोतेहो नमस्कार। मधमाशा वाचवा असं सांगण्यासाठी पुण्याहून आपल्याकडे आलेला आहे अमित गोडसे। अमित नमस्कार।
नमस्कार।
आणि मधमाशा वाचवण्याचं काम हे तू कुठे कुठे करतोस ते आम्हाला सांग।
सध्या हे जे कार्यक्रम आम्ही सुरू केलं आहे ते पुण्यापासून सुरू केलेलं आहे। आता जेवढे पेस्ट कंट्रोल कंपनीज आहेत ते सुद्धा आम्हाला कॉल डायव्हर्ट करायला लागले आहेत मधुमक्षिकांचा कॉल आला तर, कारण त्यांना पण मधमाशा मारायच्या नसतात। तर आता आम्ही काही लोकांना ट्रेनिंग सुद्धा देतो आहे, काही आम्ही लोक तयार करतो आहेत तरुण मुलं जे मधुमक्षिका अख्या सिटीमध्ये ते वाचवतील।
आता रसायनं वापरून पेस्ट कंट्रोलच्या माध्यमातून मधमाशांना मारून टाकणं हे कितपत घातक आहे?
पेस्ट कंट्रोलने मधमाशांना मारलं तर फक्त मधमाशांमुळे परिणाम होतो असं नाही, ह्याचा परिणाम मनुष्य जातीवरती सुद्धा होतो। जेव्हा तुम्ही फवारणी करता मधमाशांवरती, मधमाशा तर एका झटक्यात ते मरतात, पण त्याचा जो इफेक्ट आहे त्याचा परिणाम जो आहे तो अख्ख्या परिसरात पसरतो केमिकलचा इफेक्ट, आणि तो केमिकलचा जो इफेक्ट आहे तो तुमच्या शरीरावरती सुद्धा होतो। म्हणजे कसं होतं, पेस्ट कंट्रोलने तुम्ही समजा मधमाशा मारल्या तर तुम्ही ते मध पण खाऊ शकत नाही, माशा पण मरतात, आणि ह्याचा जो परिणाम आहे माशांवरती खूप काळा पण टिकलेला असतो।
आणि कालच्या भागात तू आम्हाला सांगितलं त्याप्रमाणे मधमाशा जर का संपल्या तर 4 वर्षात मनुष्य जाती संपेल ही धोक्याची सूचना ही अल्बर्ट आइन्स्टाईननी त्या काळात देऊन ठेवली होती, जी अत्यंत महत्वाची आहे।
आणि या मधमाशा ज्या आहेत त्या कायमच्या सिटीमध्ये राहत नाहीत, ह्याचा जो परिणाम आहे, तुम्हाला वाटलं की मधमाशा मी शहरात मारलं तर फक्त आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला असं नाही आहे, ह्याचा परिणाम असा होतो की काही ज्या माशा आहेत त्या काही जंगलामध्ये पश्चिम घाटामध्ये राहतात, त्या पुण्यामध्ये येतात, पुण्यापासून ते पश्चिम भागामध्ये सोलापूर भागात जातात,
प्रवास करतात,
ते शेतावरती जातात, जंगलात जातात, शहरामध्ये येतात, ते प्रवासी माशा असतात सगळे। तुम्ही समजा शहरातच तुम्ही असं मधमाशा मारून गेल्या ते प्रवास करू शकणार नाही, ना शेतामध्ये ना जंगलामध्ये,
म्हणजे पुढचं सगळं
चक्र बदलेल, जंगल संपतील त्याच्यामुळे, कारण जंगलामध्ये सुद्धा परागीभवन होणार नाही, शेतावरती परागीभवन होणार नाही। आता शेतकरी जे आत्महत्या करतायत विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये, ह्याचे मुख्य कारण मधमाशा सुद्धा आहेत।
बर,
कारण त्यांच्या शेताचं चांगलं परागीभवन होत नाहीये, परागीभवन न झाल्यामुळे त्यांचं उत्पन्न त्यांना तेवढं मिळत नाहीये, उत्पन्न नाही मिळत म्हणून ते आत्महत्या करतात।
पेस्ट कंट्रोलचा एक मार्ग सांगितला की ज्याच्या माध्यमातून आपण मधमाशांपासून सुटका करून घेणं माणूस करतो, जे चुकीचं आहे हे लक्षात आलं। दुसरा आपल्याकडे पूर्वीची पद्धत म्हणजे पोळ जाळून टाकण्याचा प्रकार, तर ही पारंपरिक पद्धत कितपत योग्य आहे आणि मग तुम्ही नवीन पद्धत कोणती वापरता?
पूर्वीची जी पद्धत आहे ती पद्धत अशी आहे की जाळा करायचं, माशा पूर्ण जाळायच्या, पोळ कष्ट करायचं, मध फक्त गोळा करायचं, आणि त्यामुळे काय होतं, मध तुम्हाला मिळतो, फार कमी प्रमाणात मध मिळतो शहरी भागामध्ये, त्यावर जे अंडी आणि अळ्या ज्या आहेत ते मधामध्ये मिक्स होतात, मिसळले जातात, आणि ते मध जे आहे ते अनहायजेनिक होऊन जातं, ते खाण्याजोगं ते राहत नाही। आणि त्याबरोबर हे शिकारी जे आहे जे शहरामध्ये पोळ काढण्यासाठी येतात ते काय करतात, त्या मधामध्ये काकवी किंवा गुळाचा पाक मिसळतात आणि तुम्हाला ते विकतात। एका पोळातून म्हणतात की 30 किलो मध निघालंय, पोळातून तेवढं मध निघतच नाही, मोजून 4 ते 5 किलो मध निघतो।
अच्छा, म्हणजे आपल्याला शुद्ध मध नाही मिळत,
शुद्ध मध नाही मिळत, लोकांना मधाची चवच माहिती नाही तर।
बरोबर, पण मग आता नवीन पद्धत काय आहे, तुम्ही कोणत्या पद्धतीने गोळा करता?
नवीन पद्धत अशी आहे की जेव्हा आपण मध गोळा करतो, आता जसं तुमच्या घरी वेगवेगळे चेंबर्स असतात, जसं किचन आहे, हॉल आहे, बेडरूम आहे, त्याच प्रकारे मधमाशांच्या पोळ्यावरती वेगवेगळे चेंबर्स असतात, काही मधाचा भाग असतो, काही परागाचा भाग असतो, काही अंडी असतात, काही लार्वी असतात, असं वेगवेगळे भाग असतात, आणि मधाचा भाग फक्त वरच्या भागामध्ये असतो, म्हणजे वरच्या भागामध्ये मध असतो, खाली अंडी आणि लार्वी असतात। तर आपण काय करतो, फक्त मधाचा भाग फक्त काढून घेतो आणि पूर्ण मध काढून काढत नाही, आपण फक्त 70% मध आपण गोळा करतो, 30% जो मध आहे तो मधमाशांनी ठेवतो, सगळं काढणं पण योग्य नाही, कारण मधमाशा पण खायला हवंय।
बरोबर, त्यांचं पण
अन्न आहे। आणि मधमाशा काय करतात, त्यांना 100 किलो मध समजा हवं असेल तर 300 किलो मध साठवतात।
अच्छा,
ते जास्त साठवून ठेवतात, तर आपण फक्त जेवढं आपल्याला हवं आहे थोडं आपण काढून घेतो, बाकी मधमाशांसाठी ठेवतो, त्यांना जेवढं गरजेचं आहे।
म्हणजे निसर्गातल्या या जीवांकडनं सुद्धा व्यवस्थापन जे आहे ते शिकण्यासारखं आहे। श्रोते हो, आपण या मधुमक्षिका पालन आणि संवर्धनाविषयी अधिक जाणून घेणार आहोत उद्याच्या भागामध्ये अमित गोडसे यांच्याकडून। तोपर्यंत सौरभ टोचेसह नेहा खरेचा नमस्कार।